विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करत आहे पुणे वृत्तांत. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात राज्यसभा खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांनी काल मानव आणि वन्यजीव यांच्यातल्या संघर्षाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. महाराष्ट्रात मानव आणि वन्यजीव यांच्यातल्या संघर्षानं आता अत्यंत गंभीर वळण घेतलं असून वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचा आकडा दरवर्षी 10,000 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या जीवितहानीचंही प्रमाण वाढलं असून हा संघर्ष टाळण्यासाठी सरकारनं ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी काल राज्यसभेमध्ये केली. देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय बौद्धिक संपदेचं संवर्धन करणं गरजेचं असून सर्व लहान मोठ्या उद्योजकांनी आयपी पेटंट यांची नोंद करावी असं आवाहन केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक अभय दफ्तरदार यांनी आज पुण्यात केलं. मंत्रालयाच्या सहकार्यानं आणि एआयसी पिनॅकल आंत्रप्रिनरशिप फोरमच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचं उद्घाटन अभय दफ्तरदार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला एमएसएमई उद्योजक, स्टार्टअप्स, तंत्रज्ञान क्षेत्रातले व्यावसायिक, कायदेविषयक तज्ज्ञ, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा महत्वपूर्ण उपक्रम असलेला राष्ट्रीय कला उत्सव 2025 यावर्षी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. उद्यापासून 23 डिसेंबरपर्यंत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा इथं हा उत्सव होणार आहे. शिक्षण अधिक सर्जनशील आणि आनंददायी बनवण्याच्या उद्देशानं भरवण्यात येत असलेल्या या उत्सवात देशातली सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांसह केंद्रीय विद्यालयं, नवोदय विद्यालयं आणि एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधले विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार आहेत. गायन, वादन, नृत्य, नाटक, दृश्यकला, पारंपरिक कथाकथन अशा 12 विविध कला प्रकारांचं सादरीकरणही त्यामध्ये होणार आहे. पुणे जिल्ह्यातल्या बारामती, दौंड, फुरसुंगी, उरळीदेवाची, लोणावळा आणि तळेगाव दाभाडे या नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठी संबंधित मतदारसंघांमध्ये उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. या निवडणुकीसाठी मतदारांनी न चुकता मतदान करावं असं आवाहनही डुडी यांनी केलं आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 600 पेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यालयात सकाळपासून मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडच्या 252 इच्छुकांनी काल मुलाखती दिल्या. दरम्यान आगामी महानगरपालिका निवडणुकीत सनई छत्रपती शासन पक्ष राज्यातल्या सर्व 29 महानगरपालिका स्वबळावर लढवणार आहे असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवराव जाधव यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं. शहर करू सिंगापूर हे आमचं ध्येय असून पुण्यातही सर्व 165 जागांवर उमेदवार दिले जातील असंही ते म्हणाले. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीनं पुणे शहरासाठी उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. पुण्यात आप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक ओळख असलेलं पुणे शहर गुन्हेगारी आणि अपघातांचं शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या माध्यमातून पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे असं आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं राज्यात 15 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा राबवण्यात येणार आहे. या कालावधीत सिकलसेल आजाराचं निदान, उपचार, संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाशिकमध्ये 2027 होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर इथं भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित आहे. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन विकासकामं गुणवत्तापूर्ण, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण करण्याचं नियोजन करण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये दिले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या श्रीमती लीलाबाई कांतीलाल खिंवसरा प्राथमिक शाळेला आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं आहे. राज्य शासनानं निश्चित केलेल्या 24 निकषांची यशस्वी पूर्तता केल्याबद्दल हे प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. पुणे आणि परिसरात आज किमान तापमान 8 अंशांपर्यंत खाली उतरलं होतं. आज 8.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उद्याही पारा 8 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.